नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्नेहा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. वेंचणूक आयोगान सर्वोच्च न्यायालयाच्या रजिस्ट्रीकडल्यान मेळिल्लो डेटा आयज आपल्या वॅबसायटीचेर अपलोड केला. उमेदवारांक आनी राजकी पक्षांक हो डेटा www.eci.gov.in हे वॅबसायटीचेर पळोवपाक मेळटलो. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशा प्रमाण राजकीय पक्षांनी वेंचणूक बॉण्ड संबंधित डेटा सीलबंद लाखोट्यात दिल्लो आनी लाखोटे उगडल्या बगर हो डेटा सर्वोच्च न्यायालयाकडेन सुपूर्द केल्लो अशें वेंचणूक आयोगान म्हळां. बायलांक ट्रॅक्टर लेगीत चलोवंक मेळना अशी समाजाची मानसिकताय मोडपा खातीर गांवांतल्या चलयांक शेतकी द्रोण वाटल्यात अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. दिल्लीतल्या इंडिया टुडे कॉन्क्लेवांत उलयतना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नमो द्रोण दिदी येवजणे खाला गांवांतल्या बायलांच्या आपमजत गटांक 1000 द्रोण वाटिल्ल्याची म्हायती दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगले, सरकार बायलांक अर्थिक आनी तंत्रीक नदरेन सशक्त करपाच्या हेतान जापसालदारकी घेवपाक खासा वेंचून हाडटा. हे द्रोण गांवांतल्या शेती आनी बायलांचो फुडार बदलतले. फाटल्या 10 वर्सांत भाजप सरकारान शासनाचे पुरायपणान नवे मॉडेल तयार केला, जे प्राधान्यांच्या वळेरी फाटल्यान आशिल्ल्या व्यक्तींचेर लक्ष केंद्रीत करता अशें प्रधानमंत्र्यांनी सांगले. पुराय संवसार अनिश्चिततेच्या भोवऱ्यात सापडिल्लो असताना लेगीत भारताची नेटान उदरगत चालूच उरतली अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी स्पष्ट केले. भारताक संवसारातली तिसरी व्हडली अर्थव्यवस्था करप ही राष्ट्राची सध्याची मनस्थिती आसा अशें तांणी सांगले. आपूण खबरांच्या प्रसिद्धी खातीर काम करिना तर मुजतीचेर काम करता अशें तांणी मुखार म्हळें. 2014 पयलीच्या काळांत फकत कांय शेकड्यांनी नोंदणीकृत स्टार्टअप आशिल्ले, जाल्यार आयज हो आंकडो सुमार 1.25 लाख आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नदरेक हाडलें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सांजे आंध्र प्रदेशांत पलनाडू जिल्ल्यांतल्या प्राजलगमांत राष्ट्रीय लोकशाय आघाडी एनडीएचे महारॅलीक संबोधीत करतले. ते सांजे गणवरम विमानतळार पावले उपरांत चिलाका रुपेटा लागसारच्या बोपुड्डीत वतले. ही आंध्र प्रदेशांत एनडीएची पयली वेंचणूक सभा आसतली. राज्यांत लोकसभेवांगडाच विधानसभा वेंचणूक लेगीत 13 मेक जातली. आयचे रॅलीत एनडीएच्या घटक दळातले तेलगू देशम पार्टीचे मुखेली चंद्रबाबू नायडू आनी जनसेना पार्टीचे मुखेली पवन कल्याण लेगीत वांटेकार जातले. ही 10 वर्सां उपरांची आंध्र प्रदेशातली एनडीएच्या घटक दळांची पयली संयुक्त जनसभा जावन आसा. उपरांत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सांजे 7 वरांचे गणवरम विमानतळावेल्यान हैदराबादाक वचपाक भायर सरतले. अंमलबजावणी संचलनालयान दिल्लीचे मुखेलमंत्री अरविंद केजरीवाल हांका दिल्ली जलमंडळाच्या कथीत बेकायदेशीर पैशे घोटाळ्यात संबंद जारी केला. केजरीवाल हांका अंमलबजावणी संचलनालयान फाल्यां दिल्लीतल्या कार्यालयांत तांची जबानी नोंद करपा खातीर पैशे घोटाळो प्रतिबंध कायद्याच्या तरतुदी प्रमाण हाजीर रावचें अशें म्हळां. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेन आयज दत्तात्रेय होसेबलाक सरचिटणीस पदाचेर परतून एकदां वेंचून हाडला. सोशल मीडियाचेर केल्ल्या पोस्टात राष्ट्रीय स्वयंसेवक संघान सांगला, होसेबल 2024 ते 2027 ह्या काळांत ह्या पदाचेर परतून वेंचून आयल्यात. 2021 वर्सा सावन ते सरकारी अधिकारी म्हूण काम करतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्सुकी 3 दिसांची अखिल भारतीय प्रतिनिधी बसका शुक्रारा नागपूरच्या रेशीमग वाठारातल्या स्मृतीभवन संकुलांत जाली. ही बसका 6 वर्सां उपरांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुखेल कार्यालय नागपूरांत जाता. आरएसएस संबंधित वेगवेगळ्या संघटनांचे 1500 वयर प्रतिनिधी हे बसकेक हाजीर आशिल्ले. चंदीगढ लोकसभा मतदारसंघात 1 जून 2024 ह्या दिसा वेंचणूक जातली आनी 4 जूनाक मतमेजणी जातली अशी म्हायती भारतीय वेंचणूक आयोगान दिल्या. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी आदर्श आचारसंहिते संबंधी आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचो खरपणान पाळो दिवपाची विनवणी आयोगान केल्या. आयज मेरेनच्या वेंचणूक वळेरीप्रमाण चंदीगढ संसदीय मतदारसंघात वट्ट 6,47,291 मतदार आसात. हातूंत 3,35,060 दादले आनी 3,12,198 बायलो आनी 33 हेर मतदार आसात. इतल्यान राष्ट्रीय खबरो हांगा सोंपता.
क्रेडिट ब्यूरो स्कोर कम हो